श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव पासष्टीची पहिली ओवी घेऊन झाली. पहिला प्रसंग, पहिली ओवी, पहिलं सूत्र, ज्याच्यामध्ये माऊलींनी सूत्ररूपाने सांगितलं की जेव्हा जगाचा आभास दृष्टीगोचर होतो तेव्हा परमात्मा लपलेला असतो, आणि जेव्हा परमात्मा प्रकट होतो तर हा आभास नाहीसा होतो. आणि वटेश्वर चांगदेवांना स्वस्ती या शब्दांनी सुरुवात केली, म्हणजे वयानी लहान असूनही चांगदेव महाराजांना त्यांनी आपल्या योग्यतेचा हो असा आशीर्वाद दिला. स्वस्ती श्री वटेशू, जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. सूत्र काय होतं? परमात्मा प्रकटतो तर जगाचा आभास संपतो, आणि जगाचा आभास जर दिसत असेल तर त्याचा अर्थ होतो की परमात्मा इथे लपलेला आहे. हे पहिलं सूत्र पहिल्या ओवीच्या माध्यमातून माऊलींनी प्रकट केलं, आणि ते प्रकट करण्यासाठी या निरूपणाव्यतिरिक्त आपण ॲनालिसिस केलं, आणि ॲनालिसिसच्या माध्यमातून प्रत्येक धागा दोरा आपण वेगवेगळा करून पाहण्याचा प्रयत्न केला, आणि ते सूत्र जसं लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड होत असते गणितामध्ये, त्याप्रमाणे आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी इतर शास्त्रांचा, गीतेतील, ज्ञानेश्वरीतील इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचा उपयोग करून हे सर्व दुवे सोडण्याचा प्रयत्न केला. आज चांगदेव पासष्टीची दुसरी ओवी किंवा या सूत्रग्रंथातील दुसरे सूत्र आपण सुरू करणार आहोत. तर आता चांगदेव पासष्टीच्या दुसऱ्या ओवीला आपण सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. दुसरी ओवी घेऊया. प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रकटना लपालासे न खोमता जो. प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगटना लपाला असे न खोमता जो. आता हे दुसरं सूत्र येत आहे बरं, याचा सरळ सरळ अर्थ घेतला तर काय होईल? प्रगटे तव तम न दिसे, तो परमात्मा प्रगट होऊ लागला की तस तसा विश्वाचा आभास दिसत नाही. पहिलं जे सूत्र होतं त्यात काय सांगितलं होतं की परमात्मा प्रकट झाला तर विश्वाचा आभास संपतो, आणि विश्व प्रकट झालं की परमात्म्याचा आभास संपतो. पण या दुसऱ्या सूत्रामध्ये लगेच माऊली काय सांगत आहे, सायंटिफिकली जर विचार केला तर माऊली सांगत आहे की हे प्रकट होणे आणि लपणे हे दोन्हीही फंक्शन डिस्क्रीट नाहीत. मॅथमॅटिक्समध्ये डिस्क्रीट फंक्शन आणि कंटिन्युअस फंक्शन्स असे दोन प्रकारचे फंक्शन्स असतात, संपूर्ण सायन्समध्येच, फक्त मॅथमॅटिक्समध्येच नव्हे. तर हे डिस्क्रीट फंक्शन नाही, हे स्विच ऑन ऑफ केल्यासारखं नाही आहे. प्रकटला, लोपला, एक स्विच ऑन केली म्हणजे एक बटन दाबली तर प्रकटला, एक दुसरी बटन दाबली तर बंद केला. या ग्रुपवर असलेल्या शेतकरी बांधवांना सोपं समजेल असं, जसं आपण विहिरीवर मोटर लावलेली आहे, पाण्याचं मोटर पंप, विहिरीवर मोटर पंप बसवलेला आहे, आणि एक वस्तू असते त्याला आपण स्टार्टर म्हणतो. त्याच्यामध्ये दोन बटनं असतात, एक बटन लाल असते आणि दुसरी बटन हिरव्या रंगाची असते. थ्री पेजची लाईट आली, जसं आपल्याला कळते लाईन आली, तर आपण हिरवी बटन दाबतो तर मोटार सुरू होते. लाल बटन दाबली आपलं बोलणं झालं, बोलीत झालं की लाल बटन दाबली की बंद होते त्या स्टार्टरमुळे. म्हणजे एक बटन दाबली तर चालू होते आणि दुसरी बटन दाबली तर बंद होते. तर असा हा विश्वाचा भास किंवा आभास नुसतं परमात्मा प्रकट झाला की लगेच लोप पावतो, आणि विश्वाचा आभास प्रकटला की परमात्मा लोप पावतो. लाल बटन हिरवी बटन असं आपल्याला कदाचित वाटलं असेल पहिल्या ओळीमध्ये. दुसऱ्या ओळीमध्ये माऊली क्लॅरिटी क्लिअर करतात, प्रकटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे. तो परमात्मा प्रकट होऊ लागला की तसतसा विश्वाचा आभास दिसत नाही, म्हणजे हळूहळू होते ही क्रिया. ही क्रिया एका दिवसात होत नाही, एका महिन्यात होत नाही, एका वर्षात होत नाही, एका आयुष्यात होत नाही, तर ह्याला कितीतरी आयुष्य लागतात. म्हणजे हे जे फंक्शन आहे हे कंटिन्युअस फंक्शन आहे, हे डिस्क्रीट फंक्शन नाही आहे, हे कंटिन्युअस फंक्शन आहे. तो परमात्मा प्रकट होऊ लागला की तस तसा संपूर्ण विश्वाचा आभास मावळत जातो, आणि तो परमात्मा जसा जसा लपतो तसा तसा विश्वाचा आभास निर्माण होतो जातो. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण परमात्ममय असतो, तेव्हा आत्मा अव्यक्तातून व्यक्तात येतो, आणि व्यक्तात जसा आत्मा येतो तर आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर तेव्हासुद्धा त्या दिवशी त्या क्षणाला परमात्ममय असतो. मग हळूहळू एक एक क्षण, एक एक दिवस, एक एक घडी जशी जशी लोटते, जसे जसे आपण मोठे होतो, आपल्यावर या जगाचा जगाचे लेप चढत जातात, आणि आपल्यातला जो परमात्मा आहे त्याला हळूहळू हळूहळू विसरत जातो, आणि मग सगळं फक्त जगाचा आभासच दिसू लागतो. थोडं मोठं झालो की मग सगळा जगाचा आभासच दिसू लागतो, नाही का? जेव्हा पाळण्यात असतो, आई जेव्हा झोका देत असते, तर आपण उगीचच हसतो, उगीचच रडतो, अनवॉलंटरी मुवमेंट्स म्हणतात त्याला मेडिकल सायन्सच्या भाषेत. तर त्या अनवॉलंटरी मुवमेंट्समुळे मध्येच हसायला येतं, मध्येच रडायला येतं, त्याचा अर्थ समजत नाही, पण त्यावेळी आपण शुद्ध चैतन्य असतो. तर हळूहळू चैतन्यावर एक एक लेप चढतो, आणि हळूहळू आपण त्या विश्व आभासामध्ये बुडत जातो. म्हणजे हे फंक्शन कंटिन्युअस आहे, हळूहळू होणार आहे. वास्तविक, आता सूत्र काय म्हणतं, वास्तविक तो कुठे लपलाही नाही आणि कुठून प्रकटही झाला नाही. प्रकट ना लपाला असे न खोमता जो, त्याचे कोठे खोमणे म्हणजे जाणे येणे, खोमणे म्हणजे त्याचं आवागमन, जाणे येणे काही नाहीच आहे. प्रकटणे आणि लपणे या दोन्ही गोष्टी खऱ्या नाही, लगेच दुसऱ्या ओळीमध्ये हा सिद्धांत मांडला. दुसऱ्या ओळीतलं सूत्र, परमात्मा प्रकट होतो किंवा लपतो या दोन्ही गोष्टी अज्ञानजन्य आहे. या दोन्ही गोष्टी अज्ञानामुळे आपल्याला वाटतात. तो प्रकटही होत नाही आणि तो लपतही नाही, तो जिथे आहे तिथेच आहे. आता मागच्या ओळीचा अर्थ इथे आणखीन स्पष्ट होत आहे आपल्याला. अज्ञानी आणि ब्रह्मज्ञानी ह्या ज्या दोन दृष्टी आहे, या दोन दृष्टीतील फरक माऊली चांगदेव महाराजांना समजावून सांगत आहे. अज्ञानी आणि ब्रह्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी असेल तर त्याला सर्वत्र ब्रह्मच ब्रह्म दिसेल, अज्ञानी असेल तर त्याला सर्वत्र संसारच संसार दिसेल. आत्मज्ञानी महात्म्याची दृष्टी जे जे पाहिल त्यामध्ये त्याला आत्मस्वरूपच भरून राहिलेले दिसेल. स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग. म्हणजे या डोळ्यांनी सर्वांच्या ठाई श्रीरंगच दिसेल. जगाकडे पाहत असताना या जगामध्ये सर्वत्र ते आत्मचैतन्यच भरून राहिले आहे असे त्याला दिसते, असा तो आत्मज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी असतो. जो अज्ञानी असेल त्याला मी तू हा वेगवेगळा दिसणार आहे. मी वेगळा, तू वेगळा, ती वेगळी, तो वेगळा, आमची वेगळी पार्टी, त्यांची वेगळी पार्टी, ही भाजप, हा काँग्रेस, हे वेगवेगळे प्रकार दिसणार आहे. हा हिंदू, हा मुस्लिम, हे अज्ञानजन्य गोष्टी आहेत. आणि हे कशामुळे? जो ब्रह्मज्ञानी असेल त्याला सर्व एकच दिसते, अज्ञानी असेल त्याला सगळं वेगवेगळे दिसतात. अविच्छिन्नपणे आणि परिच्छिन्नपणे असे दोन शब्द माऊली ज्ञानेश्वरीत वापरतात. अविच्छिन्न आणि परिच्छिन्न, अज्ञान असेल तर परिच्छिन्न होईल आणि आत्मज्ञान असेल तर अविच्छिन्न होईल, सगळे ॲग्रिगेटेड दिसेल. आणि फार सुंदर माऊलीनी किती सुंदर खुंदर ओव्या असतात त्या ज्ञानेश्वरीमध्ये. जे जे दिसे भूत ते ते जाणिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ही एक ज्ञानेश्वरीतली प्रसिद्ध ओवी आहे आणि हे भक्तियोगाला डिफाईन करणारी ओवी आहे. भक्तियोगाची सगळ्यात सोपी व्याख्या कोणी केली असेल तर ती ज्ञानेश्वर माऊलींनी, भक्ती आणि भक्तियोग. भक्ती सगळेच करतात. भक्ती आपण देखल्या देवा दंडवत, एखाद्या देवळासमोरून जातो, पटकन पायातली चप्पल बाहेर काढतो, त्याच ठिकाणी तिथूनच देवळा शिरती नाही, बाहेरच्या बाहेर देवाला नमस्कार करतो, पायात चप्पल घालतो, निघालो. देव काही असा फुकट बसलेला आहे का हो तुमचा नमस्कार घ्यायला? का देवाला काही कुठले कामं नाही आहे? रस्त्यावरनं चालता चालता पायातली चप्पल काढली, नमस्कार केला? म्हणजे आपण जे करतो त्यामध्ये किती कपट असतं, किती आपली, म्हणजे आता मी काय बोलू त्या गोष्टीला. जायचं देवळात तर निवांतपणे जायचं. देवळातला देव म्हणजे दगड, पण त्या दगडामध्ये भरलेलं चैतन्य ते देवत्व आहे. तिथे शांतपणे जाणे, शांतपणे एका मिनिटासाठी बसणे, दोन मिनिटासाठी डोळे मिटून त्या चैतन्याचा लाभ घेणे, त्या चैतन्याची वर्षा आपल्या आतमध्ये शिरू देणे, हे उद्दिष्ट आहे. नुसतं देवाला गेले, उदबत्ती लावली, दिवा लावला, कापूर घेतला, लगेच एक प्रदक्षिणा केली, निघून गेलेत, त्याला काय अर्थ आहे? म्हणून जे जे दिसे भूत किंवा जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, ही भक्तियोगाची व्याख्या माऊलींनी केलेली आहे. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तर जगाकडे पाहत असताना जो आत्मज्ञानी असतो त्याला देवाचा ऐश्वर योग दिसतो. जिकडे तिकडे तो देवच भरलेला आहे असं त्याला दिसतं. आणि प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जेव्हा त्याला भगवंताचे दर्शन होते, त्या आत्म्याचे दर्शन होते, तेव्हा त्याला पूर्ण संतुष्टी मिळते आणि त्या उच्च स्थितीला ब्रह्मज्ञानाची उच्च स्थिती जी आहे ती चतुर्थ भक्ती असे म्हणतात. अशा तऱ्हेने भगवंताचे दर्शन घेणे हाच निश्चितपणे भक्तियोगाचा अभ्यास आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे, जेव्हा आपण ज्ञानेश्वरमध्ये ओव्या घेत होतो त्यावेळी आपण संस्कृतचे श्लोकही घेत होतो, यस्मिन सर्वाणि भूतानि ह्यात्मे वाभूत विजानतः. यस्मिन सर्वाणि भूतानि, ज्ञानी सर्व प्राणीमात्रांमध्ये त्या आत्म्याचेच दर्शन घेत असतो, त्या आत्म्यालाच मानतो, त्या आत्मस्वरूपच होतो. आणि म्हणून जवळून गाय जात असेल, कुत्रा जात असेल, माणूस जात असेल, दारुड्या जात असेल, गुंड जात असेल किंवा सज्जन जात असेल, सर्वांच्या ठिकाणी त्यांच्यामध्ये तो एक आत्माच पाहतो. म्हणून शांतपणे सर्वांसमोर हात जोडून नमस्कार करायची गरज नाही, पण मनातून आत्म्यातून त्याला आत्मेच दिसतात. ज्ञानी म्हणजे तो खरोखर आत्मज्ञानीच म्हणावा. आत्म्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तेच खरे ज्ञान. इतर जे ज्ञान जे असते ना ते सर्व अज्ञान, ज्याला आपण विज्ञान म्हणतो ते सुद्धा माहिती आहे. ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे जाऊन ती फक्त माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. अशा अज्ञानी जीवाला हे दृश्य जगत हेच खरे आहे असे भासते. आणि जगामध्ये जे नाम रूप वर्ण आकार या सगळ्या गोष्टी दिसतात ना, या सर्व गोष्टी अज्ञानी मनुष्य हा खऱ्या मानतो. वास्तविक या सर्व गोष्टी आपल्याला इथे डिफरेन्शिएट करण्यासाठी क्रिएट झालेल्या आहेत. नाम रूप, रूप मी गोरा तो सावळा ती काळी, वर्ण मी ब्राह्मण तो क्षत्रिय तो शूद्र, नाम मी सुरेश तो रमेश तो भागवत, आकार मी जाडा तो पातळ, या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने खऱ्या नाही आहेत. हाच जगाच्या सत्यत्वाचा आभास आहे. तो आत्मा त्याला दिसत नाही. आत्मा दिसला असता तर माणसाने कदाचित या गोष्टीवर विश्वास केला असता, पण आत्मा दिसत नाही म्हणून माणूस म्हणतो की या सर्व गोष्टी खोट्या आहे. आणि तो त्याच्या दृष्टीला गोचर होत नाही, आत्मा कळत नाही, म्हणून हे जग विश्व हे सगळं सत्य भासते. जगताचा आभास दिसणे म्हणजे या जगात दिसणाऱ्या भासणाऱ्या निरनिराळ्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूंना विविध नामे आहेत, त्यांना रंग आहे, आकार आहे, वर्ण आहे, आवड आहे नावड आहे ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे, याच्यामध्ये संवेदना आहे ते असंवेदनशील आहे, असा आभास, असा हा आभास अज्ञ माणसाला दिसतो आणि त्याच्या बाबतीत तो परमात्मा लपलेला असतो. ज्ञानीपुरुषाला हे संपूर्ण जगत परमात्मरूपाने भरलेले आहे असे दिसते. माऊली सांगतात, जे तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया पे आप लागव्या नमू तुझ. 14व्या अध्यायामध्ये या सर्व जगाला तूच तू सर्व आहे, जे तूची तू सर्वा यया या संपूर्ण जगाला तूच तू सर्व आहे आणि असे असून सुद्धा मा कोणा बोधू कोणा माया, असे असून सुद्धा कोणाच्या ठिकाणी तुझ्या संबंधी अज्ञान आहे. ऐसिया आपे आप लागविया नमो तुझ, असा जो तू स्वभावत मोठा जादूगार आहेस, अशा त्या तुला त्या जादूगाराला माझा सहस्त्रवार नमस्कार असो, असं माऊलींनी त्या 14व्या अध्यायामध्ये विश्लेषण करताना सांगितलं होतं. वास्तविक तो जो परमात्मा आहे तो कुठे लपत नाही आणि कुठे प्रकटही होत नाही, तो कुठे जातही नाही आणि कुठून येतही नाही, तो तर आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे, तो मरतही नाही आणि जिवंतही होत नाही का. तो जिथे आहे तिथेच आहे आणि सदा सर्व काळ भरून आहे, तो सतत आहे, तो टिकलेला आहे, चैतन्याच्या रूपामध्ये तो आहेच आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे आणि अकस्मात तोही पुढे जात आहे, म्हणूनी पुढे जन्म ना मरण त्याते म्हणूनी जनी मागुता जन्म येते. मनाचे श्लोक समर्थ रामदासांचे किती सुंदर. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, एक मरतो त्याचा दुसरा शोक करतो, किंवा मरायला लागला बाप, आता मरणार आहे एक दोन दिवसात, त्याचा शोक करत होता आणि शोक करता करता पोरलाच हार्ट अटॅक होऊन मेला. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे आणि अकस्मात तोही पुढे जात आहे, मग पोरगा हा बापाच्या पुढे निघून गेला. पुरे ना जनी लोभ हा क्षोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते. किती सुंदर गोष्ट सांगतात. या जगामध्ये लोभ आणि क्षोभ हे दोन्ही पुरत नाहीत, हे दोन्हीही अपूर्णच आहेत आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मरण, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम, किती सोपी व्याख्या करून सांगितली आहे. पुरे ना जगी लोभ हा क्षोभ त्याते, लोभ आणि क्षोभ या दोन गोष्टी पुरे होत नाही कधीच, कधीच सफिशियंट झाल्या किंवा आता मला नको असं कोणी म्हणतच नाही. कोटी कोटी अरबो खरबो रुपये असतील तरी मला पाहिजेच हाव आहेच अजून. देवाने इतकं सगळं काही दिलं पण तरी देवाच्या दरबारात गेल्यानंतर आणखीन मागणे आहेच. भिकाऱ्याची वृत्ती भिकाऱ्यासारखीच असते. बाहेरच्यांना आपण भिकारी म्हणतो, आपण श्रीमंत असून खरे भिकारी आपण, कारण आपला लोभच संपत नाही आणि म्हणून तो परमात्मा कुठे लपलेला नसतो किंवा प्रकट झालेला नसतो, पण त्याच्याबद्दल आपल्याला काही माहितीच नसते आणि ते जाणून घेण्याची सुद्धा आपली इच्छा नसते. ती जेथच्या तेथे वस्तू सदा सर्व काळ भरून आहे आणि त्याचे ज्ञानही आपल्यात भरून असते, परंतु ते आपले आपणास प्राप्त होत नाही, ते आपले असून परके होते याचे कारण सुद्धा एक विशिष्ट कारण असते. फार सुंदर ही ओवी ज्याच्यामध्ये सूत्ररूपाने सांगितलं की तो प्रकट ना लपाला असे, तो प्रकटही होत नाही आणि लपतही नाही, फक्त हे पाहण्याची दृष्टी आहे. असं वाटते की प्रगटे तवतव न दिसे लपे तवतव आभासे. तर या ओवीमध्ये दोन सूत्र सिद्धांत सांगितलेत. पहिला सिद्धांत की प्रकटणे आणि लपणे हे दोन्ही अकस्मात होत नाही, बटन दाबल्यासारखं स्विच दाबल्यासारखं ऑन अँड ऑफ नाही आहे, हे हळूहळू हळूहळू होत असते. तव तव शब्द वापरला मौलीने, प्रगटे तव तव न दिसे लपे तव तव आभासे. जसा प्रकट होतो तसा तसा विश्वाचा आभास लपतो आणि जसा जसा लपतो तसा तसा विश्वाचा आभास प्रकट होतो. म्हणजे हे डिस्क्रीट फंक्शन नसून हे कंटिन्युअस फंक्शन आहे पहिला सिद्धांत, आणि दुसरा सिद्धांत, तो कुठे लपती नाही आणि प्रकटही होत नाही, तो आहेच तसा शाश्वत आहे. म्हणून हे चैतन्य जे असतंय हे शाश्वत असते. आज आपण इथे थांबूया आणि याचाच विस्तार उद्या पुढच्या भागामध्ये आपण घेऊ आणि मग ही दुसरी ओवी उद्या समाप्त होईल. आज या ओवीवर इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.